नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शूर योद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुण्यात एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण. शिक्षक आणि शिक्षकेतर बोगस भरती प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर दाखल. उद्या आषाढी एकादशी सोहळा. आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीत भारताला 244 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. भारतीय संस्कृतीतल्या शूर योद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या परिसरात त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं शहा यांच्या हस्ते काल अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदान याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाजीराव पेशवे असल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
जीवन लक्ष्य को सिद्ध करने के लिए पुरुषार्थ, समर्पण और बलिदान, ये तीनों की प्रेरणा लेने के लिए कोई उत्तम व्यक्तित्व हमारे इतिहास में है तो श्रीमंत बाजीराव पेशवा है. मोदी जी ने विकास भी और विरासत भी ये सूत्र जो दिया है वो इसीलिए दिया है कि हमारे हजारों साल पुरानी संस्कृति में कई ऐसे व्यक्तित्व हुए हैं जो हजारों साल तक हमें प्रेरणा दे सकते हैं. वो इतिहास को हमारे युवाओं के लिए, हमारे योद्धाओं के लिए उपलब्ध कराना ये बहुत जरूरी है.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून 28 कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेतून 80% ग्रामीण भागात तर 20% शहरी भागात रोजगार उपलब्ध करून दिल्याचं मांझी यांनी सांगितलं. राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी संबंधित विभाग आणि शिक्षण संस्थांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याबद्दलच्या सर्व तक्रारींची पोलीस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करायची घोषणा भोयर यांनी केली. यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या अंमली पदार्थ तसंच गुटखा प्रकरणी कारवाईचा मुद्दा चिखलीच्या आमदार श्वेता महाले तसंच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी विधानसभेत उपस्थित केला. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. नियम 260 अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान दानवे यांनी याकडे सदनाचं लक्ष वेधलं. ते म्हणाले,
हे पीक कर्ज घेत असताना शेतकरी मेटाकुटीला येतो, त्याला 2-2 महिने चक्रा मारावे लागतात, बँका हेड ऑफिसला गेली, विभागीय कार्यालयात गेली अशा पद्धतीनं उत्तरं देतात, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज काही लवकर मंजूर होत नाही.
राज्यातल्या मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीनंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्श्याची 1% रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ही माहिती दिली. मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही, पण भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी अशा प्रकरणात कारवाईचा इशारा दिला. ते म्हणाले,
महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही, पण मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल.
दरम्यान शालेय अभ्यासक्रमात तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा आज मुंबईत मेळावा होत आहे. वरळी एनएससीआय डोम इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन.
परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात 8 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा फेटाळून लावत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सूर्यवंशी यांचे वकील तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या बहुतांश पालख्या पंढरपूरजवळ वाखरी इथं पोहोचल्या आहेत. काल बाजीराव विहीर इथं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गोल रिंगण तसंच संत तुकाराम महाराज पालखीचा उभा रिंगण सोहळा पार पडला. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं आज शिराढोळ इथं उभं रिंगण पार पडल्यानंतर सायंकाळपर्यंत पालखी पंढरपुरात दाखल होईल. दरम्यान आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांची सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त आहे. नांदेडमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शालेय विद्यार्थी बालकांसाठी आषाढी एकादशी निमित्तानं काल निर्भया वारी काढण्यात आली तर जिल्हा उपनिबंधक आणि सहकारी संस्था कार्यालयामार्फत काल सहकार दिंडी काढण्यात आली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला 244 धावांची आघाडी मिळाली आहे. यजमान संघ काल पहिल्या डावात 407 धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं 6 आणि आकाशदीपनं 4 बळी घेतले. यापैकी 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 1-64 धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 28 धावांवर बाद झाला तर KL राहुल 28 आणि करुण नायर 7 धावांवर खेळत आहेत. इंग्लंड इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट T20 5 सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 5 धावांनी पराभव केला. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. मालिकेतला पुढचा सामना बुधवारी 9 जुलैला होणार आहे. गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं CSR बॉक्स या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील गोदावरी नदी परिसरात ही संस्था कार्य करेल. नाशिक ते नांदेड या दरम्यान गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी दी गोदावरी इनिशिएटिव्ह या नावानं अभियान राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याच्या आदिवासी बहुल किनवट परिसरातल्या सानेगुरुजी रुग्णालयात सेवा देणारे डॉ अशोक बेलखोडे यांना पुण्याच्या चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टचा सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबाबत डॉ बेलखोडे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्ट या ट्रस्टतर्फे दिला जाणारा सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. मी या ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात एका बालकाच्या दोन्ही कानाची एकाच वेळी कॉक्लर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक स्मार्ट नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. अशा प्रकारची शस्त्रक्रिया होण्याची ही मराठवाड्यातली पहिलीच वेळ असल्याची माहिती डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे वरिष्ठ कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर भारत देशमुख यांनी दिली. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावाने त्यांच्या स्वीय सहाय्यकाला दिलेल्या धमकीप्रकरणी एका आरोपीला तेलंगणातून अटक करण्यात आली. अनिस शेख असं या आरोपीचं नाव असून तो बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह इतर काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शूरयोद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुण्यात NDA परिसरात थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण. शिक्षक आणि शिक्षकेतर बोगस भरतीप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीत भारताला 244 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.